रेडियो मिर्ची प्रेजेंट्स एक दिवाली ऐसी भी विद आरजे स्मिता।
दिवाळीच्या मनाला भावणाऱ्या रेडिओ स्टोरीज मी तुमच्यासाठी घेऊन येते। ह्या गोष्टीचं नाव आहे डॉक्टर लक्ष्मी। पहाटे 5 वाजता बंगल्याच्या गेट समोर मधूची गाडी थांबली आणि ती बाहेर उतरली। संपूर्ण अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला होता। जळालेल्या सुरसुऱ्यांच्या काळ्या तारा, जळालेले अनार, फटाक्यांचा कचरा आणि संगमरवरी फरशीवर विस्कटलेली रांगोळी पार करत मधू घरात आली। संगीता मावशीनं दारू घडलं होतं। मावशी, प्लीज जरा चहा करा ना, खूप डोकं दुखतंय। हो दीदी, असं म्हणत त्या किचनमध्ये डोळे चोळत गेल्या। मधू चेंज करायला बेडरूममध्ये गेली। संकेतला तिची चाहूल लागली आणि झोपेतच तो तिला म्हणाला, आलीस? मधू म्हणाली, हो रे, खूप थकली आहे। क्रिटिकल कंडिशन झाली असती मी गेले नसते वेळेत तर। फायनली सी सेक्शन घ्यावा लागला। बीपी कंट्रोलमध्ये येतच नव्हतं तिचं आणि बाळाचं हेड शेवटपर्यंत लॉज होत नव्हतं। लेबर पेन सुरू झाले होते त्यात तिला। मला तर वाटत होतं की ॲम्ब्युलन्सनं शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलला न्यावं लागतंय की काय, ह्या गावात काय केलं असतं मी। आणि बघ ना, सोबत फक्त तिची धाकटी बहीण। नवरा बिचारा घरी कॉल करून दमला, कुणीतरी यायला होतं ना त्याच्यासोबत। संकेत? संकेत, अरे मी बोलते तुझ्याशी, झोपलास का? संकेतनं फक्त असं उत्तर दिलं आणि पाठ वळून पुन्हा झोपला। संगीता मावशीनं तेवढ्यात गरमागरम चहा मधूसाठी आणला। तोपर्यंत मधूच्या सासूबाई पण उठल्या होत्या। कधी आलीस? त्यांनी जरा रागातच विचारलं। मधू म्हणाली, आत्ताच आले आई, केस क्रिटिकल होती जरा। रौनक झोपला ना लगेच? तिच्या सासूबाई म्हणाल्या, हो, मम्मासोबत फटाके पेटवायचे होते, त्याला जेवला पण नाही जास्त, गेला झोपून। यावर मधू म्हणाली, आज घेऊन जाते मी त्याला किल्ले दाखवायला संभाजी उद्यानात। आई, संकेत रागवलाय का खूप? यावर डॉक्टर मधूच्या सासूबाईंनी काय उत्तर दिलं?
तुम्ही ऐकत आहात एक दिवाळी ऐसी भी, रेडिओ स्टोरीज विथ आरजे स्मिता।
आई, संकेत रागवलाय का खूप? यावर सासूबाई म्हणाल्या, मग काय होणार दुसरं? एक तर तुझी बदली या इतक्या दूर गावात झालीये आणि काल त्याचे MD आले होते ना शहरातून। दुसरं कोणी असतं ना तर समजू शकलो असतो आपण, पण तुझं असं अचानक घरातून जाणं बरं नाही दिसलं ग। मधू म्हणाली, अहो आई, पूजा करून झाली होती ना आपली आणि जेवण पण संपतच आली होती सगळ्यांची, आणि त्यात तिचं BP ना शूटअप झालं नसतं तर टेन्शन नसतं मला इतकं। तशी पण तिची डेट पुढच्या आठवड्याची होती। सासूबाईनं चहाचा कप हातात घेतला आणि नुसता हुंकार दिला। तोपर्यंत संकेत जागा झाला होता आणि बाहेरच्या खोलीत त्यांच्या बरोबर येऊन बसला।
गुड मॉर्निंग डॉक्टर मधू, कसं काय? नाही, मला मान्य आहे, मी ऐकत होतो आता, तुझं प्रोफेशन आहे, तू ह्या गावातली एकमेव गायनाक आहेस, इतर सुविधा इथे नाहीत आणि तुमचं नर्सिंग होम हे तुमच्या जोरावर चालतं, सगळं मान्य आहे मला मधू। पण अगं, काल लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, एखाद्या ज्युनियर डॉक्टरला पाठवलं असतंस तर काय झालं असतं? केली असती की तिने डिलिव्हरी? हां, तू ट्रेन केलंयस ना लोकांना, तूच आपलं धावत पळत जायची काही गरज होती का? तू गाडीची चावी घेऊन जेव्हा बाहेर पडलीस ना, तेव्हा माझ्या MD'चा चेहरा बघण्यासारखा झाला होता। अगं मधू, इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ नाव अँड यू शूड नो हाऊ टू बॅलन्स पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ। मी किती एम्बॅरस झालो तुला कल्पना नाही आहे।
संकेत, डॉक्टर पूर्वी खूप ज्युनियर आहे रे, तिला ही केस जमण्यासारखी नव्हती। आणि काल त्या पेशंटचा नवरा सायकलवर इतक्या लांब आला मला बोलवायला, लोकांना आपल्यावर भरोसा असतो रे। हे ऐकून मधूच्या सासूबाई म्हणाल्या,
अगं पण मधू, निदान काल तरी, तू ह्या घरची लक्ष्मी आहेस, असं घरच्या लक्ष्मीनं दिवाळीच्या रात्री घराबाहेर जाणं चांगलं नसतं। जुने लोक म्हणायचे की घरची भरभराट ही घराबाहेर जाते लक्ष्मीबरोबर। बघ बाबा, आता तूच
मधून यावर एक छान स्माईल दिली, चहाचा कप बाजूला ठेवला, सासूबाईंच्या जवळ जाऊन बसली आणि त्यांच्या हातात हात घेऊन म्हणाली, आई एका लक्ष्मीला जन्माला घालायला, एका कुण्या गरीब माणसाच्या घरच्या लक्ष्मीची डिलिव्हरी करायला जर तुमच्या घरच्या लक्ष्मीला घराबाहेर जावं लागलं तर चांगलंच झालं ना। आणि संकेत, काल जेव्हा मी चावी घेऊन बाहेर पडत होते तेव्हा तुझे MDs मला म्हणाले की मॅम मी तुम्हाला ड्रॉप करू का, त्यांनी खऱ्या अर्थानं तुझ्या लक्ष्मीला मान दिला। आई संकेत, इट वॉज अ हेल्दी बेबी गर्ल। या गोष्टीचं नाव होतं डॉक्टर लक्ष्मी। स्टोरी, स्क्रिप्ट, नरेशन आणि प्रोडक्शन RJ स्मिता।
तुम्ही ऐकत आहात एक दिवाळी ऐसी भी, रेडिओ स्टोरीज विथ RJ स्मिता।